श्री राम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः दुपारी साधारण 11:30 सुमार स्वामीजींकडे एक साधिका आपल्या छोट्या मुलीला घेऊन आली होती. बहुधा 1 वर्षाची असेल ती छोटी. खर तर ती तब्येतीने छान गुटगुटीत होती, पण आज मात्र ती अगदी रोडावलेली आणि मलून दिसत होती. स्वामीजींनी त्या मुलीकडे पाहून साधिकेला विचारलं, काय गो, ही काय आजारी होती का? अशी का दिसते आज? त्यावरती साधिका म्हणाली, आजारी नाही, पण ही वरण भात खातच नाही. मी मुद्दाम हिच्यासाठी उशिरा मऊ भात आणि वरणाचा कुकर लावते आणि अगदी गरम गरम मऊ भात वरण भरपूर तूप घालून हिला पलवते, पण ही एकही भात खात नाही, थुंकून टाकते. आता हिने वरण भात खायला नको का? त्यामुळे ही अशक्त झाली आहे. स्वामीजी म्हणाले, असं? मग थोडा वेळ विचार करून म्हणाले, हिला भरवण्यापूर्वी तू टाकून पाहतेस ना तो वरण भात? साधिका म्हणाली, नाही. त्यावर स्वामीजी म्हणाले, आज हिला भरवण्यापूर्वी तू स्वतः प्रथम टाकून पहा, मग हिला भरव. ती साधिका थोड्या वेळाने घरी गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती मुलीला घेऊन स्वामीजींकडे आली आणि स्वामीजींना हसत हसत म्हणाली, काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हिला भरवण्यापूर्वी वरण भात स्वतः टाकून पाहिला आणि मी पण तो थुंकून टाकला. स्वामी, गरम गरम वरण भात हिला भरवण्याच्या नादात मी वरणात मीठच घालत नव्हते. काल मी टाकून पाहिला तेव्हा माझ्या लक्षात ही गोष्ट आली. मग वरण भात मीठ घालून मी तिला भरवलं आणि काल ती अगदी व्यवस्थित जेवली. आता तिला काही भरवताना नेहमी मी प्रथम टाकून पाहिन आणि मगच तिला भरवीन. स्वामीजी हसून म्हणाले, वा छान, तुम्ही आजकालच्या मुली तुमच्या लहान मुलांचे आभाळ करता. एक तर तुम्हाला लग्नानंतर स्वतंत्र राहायचं असतं, घरात सासू सासरे दीर जाऊबाई असं मोठं कुणी नको असतं, फक्त राजाराणीचा संसार हवा असतो. पण लहान मुलांना कसं सांभाळावं हे मात्र तुम्हाला माहीत नसतं आणि मग बिचाऱ्या या लहान मुलांचे मधल्या मध्ये हाल होतात. आज तुझी सासू तुझ्या बरोबर राहत असती तर तिने तुझ्या मुलीला असं उपाशी राहू दिलं नसतं. पण कोणी सांगायचं तुम्हाला? आता लहान मुलांना वरण भात भरवताना प्रथम तुम्ही चाखून मगच भरवा हेही सद्गुरूंनी शिकवायचं का? मंगळवार 9 ऑगस्ट 1988 आषाढ वद्य द्वादशी. कालच आषाढी वद्य एकादशी झाली होती. स्वामीजी आळंदीला गेले होते. स्वामीजींनी आळंदीच्या समाधी मंदिरात प्रवेश केला. एकादशीच्या यात्रेच्या खुण्या अजूनही सर्वत्र पसरलेल्या होत्या. हार फुलं तुळशी कागद दोरे इतर तथा तसेच पडलेले होते. समाधीच्या गाभाऱ्याच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात बाहेर निर्माल्याचा ढिगारा साठला होता. ते सारं पाहून स्वामीजींना खूप वाईट वाटलं. स्वामीजी गाभाऱ्यात गेले, पण गाभाऱ्यात पाऊलभर पाणी साठलं होतं. त्या तीर्थातच तुळस फुलं हा तरंगण होते, बुक्का पसरलेला होता. त्याच समाधीवर वरून दही दूध मध ओतलं जात होत. समाधी चिकट चिकट झालेली होती. स्वामीजींनी आपल्या दोन्ही हातांनी समाधी पुसून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. कसबस तिथे उभं राहून स्वामीजींनी माऊलींची पूजा केली. समाधीवर मनोभावे मस्तक टेकून नमस्कार केला आणि ते तिथून निघाले. बाहेर येताना स्वामीजी अस्वस्थ दिसत होते. स्वामीजी म्हणाले, किती अस्वच्छता आहे, कोणाचं लक्षच नाही स्वच्छतेकडे. माऊलींना सकाळपासून अशा चिखलात बसवून ठेवलंय. माऊलींच्या समाधीवर डोकं देखील टेकता येत नव्हतं. कधी या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष जाणार? प्रत्यक्ष माऊली आहे तिथे. पण आपण काहीच करू शकत नाही. स्वामीजी अगदी कळवळून बोलत होते. पुढे गाडीतून घरी येईपर्यंत हा एकच विचार स्वामीजींना सतत सतावत होता. घरी येऊन स्वामीजी पलंगावर बसले आणि एकदम देवाऱ्यातल्या माऊलींकडे पाहून म्हणाले, ठरलं प्रकाश, आपण आपल्या घरी माऊलींना चांदीच्या पाटावर बसवायचं. झालं, लगेच देवाऱ्याची माप घेतली गेली. दुसऱ्याच दिवशी सकाळी 9 वाजता कणसकर सराफांकडे जाऊन स्वतः स्वामीजींनी माऊलींकरता चांदीच्या पाटाची ऑर्डर दिली. स्वामीजी म्हणाले, पाट दिसणार नाही अशी वरून खालून सर्व बाजूंनी चांदी वापरा, त्यावर छानपैकी नक्षीकाम करा, पाट अगदी सुंदर व्हायला हवा. पाटाची ऑर्डर देऊन झाल्यावर काही दिवसातच चांदीच्या 2 मोठ्या समया त्याखाली चांदीची 2 तबकं पण केली गेली. नंतर लवकरच चांदीचा पाट तयार झाला. स्वामीजींनी त्या पाटावर स्वतःच्या हाताने माऊलींना बसवलं, त्यांना नवीन गर्जरी वस्त्र सांगितली, गर्जरी फेटा बांधला, समोर 2 चांदीच्या समया लावल्या, मागे 2 चांदीचे लांबण दिवे होते, वर चांदीचं छत्र होत आणि मागे चांदीची फ्रेम असलेला स्वामी स्वरूपानंदांचा मोठा फोटो होता. बाजूला सुवासिक उदबत्त्या लावलेल्या होत्या. स्वामीजींनी माऊलींच्या मस्तकावर चंदन आणि केशराचा टिळा लावला, त्यांना अस्तर लावलं, गळ्यात हार घातला, चांदीच्या निरांजनात साजूच तुपातल्या फुलवाती लावून स्वामीजींनी माऊलींना औक्षण केलं. अगदी मनोभावे माऊलींना साष्टांग नमस्कार घातला आणि नंतर मोठ्या प्रेमाने माऊलींना न्याहाळत स्वामीजी म्हणाले, आता कसे दिसतात ज्ञानोबा? ज्ञानराज दिसत आहेत की नाही? मग ज्ञानोबांच्या गुणवर्णनाला उत्स्फूर्त सुरुवात झाली. स्वामीजींचा चेहरा आनंदाने फुलून आला होता. स्वामीजी एकदा म्हणाले, मी पुण्यात नवीनच आलो होतो तेव्हा रस्त्यात समोरून कुणी येताना दिसलं की मी सवयीने त्यांच्याकडे पाहून हसायचो आणि ती व्यक्ती कपाळाला आठ्या घालून माझ्याकडे अशा विचित्र नजरेने पाहायची की काय हा माणूस वेडा आहे, चक्क हसतोय, आणि मान फिरवून निघून जायची. मग मीही ठरवलं, आता आपणही असंच वागायचं. त्यानंतर रस्त्यात कुणी समोर दिसलं की मी गंभीर चेहरा करायचो आणि मान फिरवून निघून जायचो. आता त्यांनाही बहुधा वाटलं असावं की आत्ता हा माणूस इथे येऊन हळूहळू सुधारतोय, शहाणा होतोय, असं म्हणून स्वामीजी खळखळून हसायचे. हरिओम.